Thank you. आपल्याला अभ्यास करायचा आहे संकल्पपूर्वक करायचा. त्यामुळे आपण हा संकल्प संध्याच्या सुरुवातीला जेव्हा कसा करू संध्याकाळीला सकाळी उठल्याबरोबर तसं दर दिवशी सकाळी उठल्याबरोबर हा संकल्प करणं आवश्यक आहे. या संकल्पाची केवळ आपण आठवण व्हावी आपण जर केंद्रामध्ये येतो ते संकल्पाच्या आपल्याला आठवण व्हावी म्हणून इथे त्या संकल्पाची पाठी जावायची असते. असं व्हायला नको की केंद्रामध्ये आल्यावर आपणची पाठी पाहिजे आपल्याला तिथे आठवण आहे. तर सकाळच्या झोपेतून उठण्याबरोबर आपल्याला त्याचं स्मरण आहे. तर सर्व जे निमंत्रण जे आहे आपले सर्व जे व्यवहार जे आहेत आपल्या आज दिवसामध्ये येणारे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये जास्तीत जास्त तात्विकवादी राहण्याचा प्रयत्न केला. आणि तात्विकत्व याचा अर्थ समजून घेण्यासाठी काय की आपण आत्मस्वरूप आहोत आणि आत्मा जो आहे ते आपलं वास्तविक स्वरूप आहे ते आनंद हे त्याचं लक्षात आहे. आत्मा आपले देह मन आणि बुद्धी हे तुम्हीच साक्षी आहे. हे देह मन बुद्धी जी आहे त्याच्यापासून आपण वेगळे आहे आणि जे सगळे प्रसंग आपल्या जीवनामध्ये ते येतात ते सगळे देह मन बुद्धीच्या आकारले आहे. आपण जिथे आपलं जीवनक्रम चाललेलं असतं शरीराची कर्म चाललेली असतात मनाची कर्म चाललेली असतात बुद्धीची कर्म चाललेली असतात ही चालू असताना त्याच्यामध्ये आपण त्याच्यापासून वेगळे आहोत अशा प्रकारचा संकल्प अधिक आपण सकाळी उठल्याबरोबर करायचा. असा संकल्प केल्यावर जेव्हा त्यांनी जसं म्हटलं की प्रसंगामध्ये त्या प्रसंगामध्ये आपण वाहत जायची शक्यता म्हणजे आपण देहमध्ये बुद्धी आहोत असं त्याच्या आत्मभावावरून खाली येऊन आपण देहमध्ये बुद्धी आहोत आणि त्यामुळे घडणारे प्रसंग हे माझ्यावर उघडलेले आहेत माझ्यावर आलेले आहेत. त्यामुळे समजा शरीराला काहीतरी झालं तर मला झालं मला दुःख झालं त्यावेळेला जे संकल्प आपल्या जर पक्षातून केलेलं असेल तर स्वाभाविकपणे पहिला जो आपल्या मनाकडून जाणीव करून जो प्रतिक्रिया आली ती अशी की माझ्या देहाला लागलेली आहे देहाला लागलेली आहे आणि सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे ती देह नाही. नंतर जे दुःख आहे ते दुःख होणार आहे. दुःख त्याचे त्याचे प्रत्यय जो आहे दुःखाचा प्रत्यय वेगळा आहे पण त्या प्रत्ययापासून वेगळा आहे अशा प्रकारचा जो पहिला जो दृष्टीकोन आहे सद्गुरूंची जाणीव निर्माण ती आपल्याला त्याच्यापासून वेगळा करायला त्यांनी प्रश्नामध्ये कसं म्हणते की सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी हे दोन्ही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. सुखाचे येतात दुःखाचे येतात नेमकं सुख दुःख कशामुळे निर्माण होत तर रोहनचं दुसऱ्या याच्यामध्ये असं म्हणतात की माझ्या स्पर्शाचं कौशल्य श्रीकृष्ण सुख दुःखात मात्र स्पर्श म्हणजे जे विषय आहे आपली जी ज्ञानेंद्रिय आहे डोळे कान नाक त्वचा जसे जे विषय जे आहेत शब्द स्पर्श रूप त्वचा आणि तंत्र जसे स्पर्श हे जे विषय जे आहेत ते विषय बाहेर आहेत आणि व्यवहार करत असताना जे विषयांचे स्पर्श आपल्या इंद्रियांना असतात म्हणजे स्पष्ट जेव्हा विजयांना होत आहे तेव्हा अनुकूल असतात, अनुकूल संवेदनाच्या विचारामुळे जेव्हा निर्माण होते तर सुख आपल्याला झालं असं आपल्याला वाटतं. अनुकूल वेदनीय सुखम आणि मग प्रतिकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल संवेदनाचे निर्माण झाले त्याच्यापासून सुख झालं असं होतं. संवेदनाची निर्माण होते त्या विषयांच्यामुळे स्पर्श जे विषयांना होतात त्याच्यामुळे जे संवेदनाचे आहे त्या ठिकाणी सावध राहणं हे अस्तित्व आपल्याला सांगतो. त्या ठिकाणी जे संवेदनांपासून मी वेगळा आहे अशा प्रकारचं भाव जाणीव जेव्हा या अभ्यासामध्ये निर्माण होते त्याच्यापासून आपल्याला वेगळं होता येईल. भगवंत म्हणतात हे जे विषय विषय जे आहेत ते आगमना अपराधी विद्या काय स्थितीत कसं व्हायचं विद्यार्थ्यांच्या सुरुवातीला भगवंतांनी जे ज्ञानाचा उपदेश केला त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगितलेलं आहे की मात्र स्पर्श जे आहेत ते संविधानाचे आहेत तर तू सहज कर ते सहन करणं जे आहे त्याच्यामध्ये सुखाची देखील संवेदना आहे आणि दुःखाची देखील संवेदना आहे आणि दोन्ही संवेदना माझ्या देहमनोवृत्तीत आहे आणि या देहमनोवृत्तीपासून मी वेगळं आहे हा मुख्य ताकदीचा अभ्यास आहे. आणि हा मूळ ताकदीचा जो अभ्यास आहे तो ताकदीचा अभ्यास आपल्याला धर्मामध्ये संस्कृती असलेल्या अनुभवाच्या वेळेची साधनं करतात त्या साधनेमध्ये आपण जेव्हा विचारांपासून वेगळे होतो आपण ध्यानाला बसल्यानंतर पहिल्या आणि तीर्थात घेऊन जाण्यानंतर ज्या ठिकाणी ग्रुप असल्याच्या ठिकाणी आपण विचारांपासून वेगळे आहोत. विचार जे आहेत ते मनामधून उच्च आहे आणि या विचारांपासून मी वेगळा आहे. वेगळा असणारा मी कोण आहे तर नाही वेगळा असणारा मी आत्मस्वरूप आहे. मी देहमनोवृत्ती नाही असा संकल्प करून आपण ध्यानाला बसलेलं त्यामुळे जो विचार येतो आहे तो विचारांपासून मी वेगळा आणि जेव्हा असा तरी विचारांपासून वेगळा आपल्याला वाटत येत तेव्हा व्यवहारामध्ये जेव्हा दुःखदुःखाचे प्रसंग येतात ते दुःखदुःखाचे प्रसंग देखील आपल्या ठिकाणी मनामध्ये आणि बुद्धीमध्ये ज्या गोष्टी उठत असतात वृत्ती उठत असतात आणि वृत्तीच्या अंगाने जास्त आपल्याला धक्के होतात. स्वामीजी स्वामी माझं कसं म्हणजे डोकं उघडायला आहे माझं डोकं दिसतं माझं तुझं डोकं सगळं ठेवले कर मन बुद्धी जरा व्यापून टाकतं आणि ते म्हणायचे की तुझं घर डोक्यावर दिसत डोकं दिसते म्हणून तुझं घर डोक्यावर दिसत त्याच्यापासून वेगळं आपल्याला होता येईल थोडस सहज करणं भगवंत जे म्हणतात काम किती सर्व व्हायला तुकाराम महाराज म्हणतात ज्या भूमी ज्या आहेत सुखदुःखाच्या ज्या भूमी आहेत त्या भूमीने त्या क्षणी निर्माण झाल्यानंतर त्या क्षणी वेगळे पर्यंत आधी पूर्वी साहेब हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरला साहेब म्हणजे सहज करणं आधी म्हणून साहेब ती जे सहन करता येते तुका म्हणे होणे जे तुम्ही जवळ अभ्यासाच्या जवळ जाता त्यानंतर साठी करता अभ्यास आहे की तुम्हाला हळूहळू जमायला लागलेलं आहे असं होत सुखदुःखाच्या हितामध्ये सुखामुळे जर काय होत असेल तर विनोबा असं म्हणतात की आपलं सायकल सायकल तू तिथेच कारण पण पूर्वी माझे कॉलेजमध्ये वगैरे जेव्हा होते तेव्हा सायकल वरून जाय कॉलेजला सरकारच्या मध्ये जात होतं बसवाडीला आणि कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटी अलीकडच्या कॉलेज आणि तिथून सायकलने जायचं आणि दिवसभरामध्ये जर 25 किलोमीटर त्याच्यामध्ये तो राहिला तो राहिला की मग पाहिजे मारावं लागतं कुठले घेतो आणि जर त्याचं उत्तर असेल तर
आता प्रकारचा जो भक्तीचा जो भाग आहे भक्तीने
کر دیا ہے کہ بھگوان کا دل سکھا ہے, بھگوان کا دل سکھا ہے, نہیں دے گا شاستر کا ابھیاس جو ہے شاستر کا ابھیاس بھکتی کا نہیں شاستر کا نہیں ہے سنتا وہ ہمارا پاور سکھ نہ ملے تو شاستر ملے مجھے بھکتی نقصان ہوتی جی سکھاچر پرسن سکھاچر پرسن بھگوان کا نہیں جانا تو بھگوان کا کیا نہیں بھگوان کا ایسا نہیں ماشی تصویر پہنچا تھا تھی مجھے دکھ نہیں مجھے تو دکھ ہے.
Thank you. سرکاری دیکھی باہر کا پڑھنا باہر پڑھنے کی تو میرے بھائی آٹھ ساڑھے آٹھ اچھی باہر پڑھیں گے میرے پاس اچھی جن چیزیں اچھی آٹھ ساڑھے آٹھ بہت اچھی بہت آسان انتر جی ہے کیا انتران دیکھیے سہن پرتیک جن واپس مجھے مہینے سروت ہی پڑے سروت پٹنا کا پاؤس جون پاس جو پاؤس والا ایک دم نوبر کا پہلے چار دن کا پہلے تو سفر پڑتا ہوتا یا سترسی میں پاؤس اپنے سمور سے جیون سے اچھا آگے کے خرا ہے مان جب پانی سے جانا تو جیون مجھا واٹا جبر پاس آسان نہیں واٹا پرشن کو اتر دیا پرشن کا اتر دیتے مجھے ہا پرشن تری آتا ویوہارک جیونا مجھے تو آتا ویوہارک جیون مجھے واٹا پاس جیونا مجھے مجھے تو واٹ کی ساتھ سوا سات سوا ساڑھے سات لگی سوپار کرتا خالی بولی بولی خاؤ دبا بدل پونے آٹھ وقت پڑے آٹھ وقت جیسے شیواجی نگر کا سائکل سائیکل پرت اسٹیشن وی گاڑی پڑھ لوکل آنی جاتے شیواجی نگر تو اترا دہ منٹ چالت جائے پرت یہ ہر سگا اپکرم اٹھائے اچھا وی جب پاؤس اٹھائے سائکل دبا مجھا سائکل پرتیک ویل اترایا کام کرتے پرتیک ویلا پر موٹا آنند پریم بھاو مجھے کبھی پڑھ یہ کارن آنچ پریم بھاوا سوامی سروچنا ابھیاس کرتا ہوں منوستھتی پہلی میں روز چھنا مسنتا پریم بھاوتا اچانک سروگ من پریم بھاوتا ध्यानामध्ये प्रसन्नता समाधान घ्या. ज्ञानेश्वरी वाचताना ध्यान झाल्यानंतर त्याची समाधान वाटतो. आणि नाना आम्ही काही उभ्या पाच तारखे त्या उभ्या आठवणच पाहिजे कुठं पाहिजे. जी मंडळी तिथं धावत पळत यायची अशी सगळी समजुती पण त्याच्यामध्ये समजुती जी आहे ती समजुती होऊन गेली. जागा मिळाली तर बरं आहे, नाही मिळाली तरी बरं आहे. अशा वेळेला कुठेतरी ज्ञानेश्वरी इतकं वाव टिकाई तिथं टिका जागा मिळाली तर ज्ञानेश्वरी समाजी असं करायचं. प्रसन्न जर मन असेल तर आजूबाजूला पाहण्याची जी दृष्टी आहे त्याच्यात फरक पडतो. आता मला तेव्हा असं आहे आताही उत्तर द्यायला योग्य आहे तुम्हाला सांगितलं तसं. पण या धावपळीच्या व्यावहारिक जीवनामध्ये रोज बँकेमध्ये निगेटिव्हिटीला तेव्हा सुरुवातीला मला सामना करायचा आहे. समोरच्याच्या निगेटिव्हिटीला रोज ठरवून जायचं की आपण काय बेकारी करायचं, आपण प्रेमाने करायचं, आपण आपल्याकडून होईल तेवढं उत्तमच काम करायचं आहे. काहीही मनावर न घेता आत जाऊ न देता आपल्याला चौथ द्यायचं आहे. असं असल्यामुळे ते चौथ देत असताना देखील माझं वर्तन शांत असायचं. असं एक समाधान तसं जायचं नाही. का बरं होत असेल तर सुद्धा व्यावहारिक जीवनाचं सांगतो आहे की जर समाधान साधनेही मिळालेलं असेल, मनाची प्रसन्नता असेल आणि जो प्रसंग घडेल तो त्या क्षणाला स्वीकारण्याची वृत्ती असेल आणि समोरच्या शेजारच्या बाजारच्या सगळ्या लोकांकडे ते परमात्म्याचे अंश आहेत अशा दृष्टीने पाहण्याची सवय आहे असं असेल तर तुमच्या डोळ्यातून प्रेम वाहत, तुमच्या स्पर्शामध्ये देखील प्रेम येत, तुमचा विचार देखील प्रेममय असतो. स्वतःच्या व्यावहारिक जीवनात प्रेमभावाचा अभ्यास म्हणजे असं सुधीर आहे की आम्हाला कसलाच अभ्यास करायला बहुतेक सवय नाही, फक्त स्वतःचे जीवन आमचं वाटायला आलेलं आहे असं असेल तर तुमची सही नाही. याचं कारण कुठल्याही संकल्पात जरी किंवा कुठल्याही आंतरिक सुखात जरी आपण वर्तन करत असताना ओढून ताणून आपल्याला नक्की काही करता येणार. पण जर आपली आंतरिक तयारी असेल आणि या सगळ्याला भर रोज स्वामीजी करून ज्ञानेश्वरी कार्यक्रम मी असं पाहतो की या भक्ताच्या जीवनामध्ये जी येण्याची वेळ आठ सव्वा अशी झाली इथून घरी येताना देखील साडेसातच्या लोकांनी संध्याकाळी आठला आल्यानंतर धावत परत दुकानात जायचे 15-20 मिनिटात आणि मग तिथून घरी येऊन घेऊन प्रवचनात जायचे. श्रवणातून संधी संतसंतातून संधी आज त्याची त्यांना शक्य आहे. त्यांनी बाकीच्या सगळ्या धावपळी बरोबर नियमित केंद्रात घेण्याची धावपळ करावी असं नियमित सांगतो की तुम्ही आठवड्यातून एकदा आलात तरी देखील मी तो नियम करतो. खरं म्हणजे फार खुपाळू आहे म्हणून त्यांनी फार मोठी आपल्याला सवलत दिली तर ते तुम्हाला सांभाळायचं. पण तुम्ही धावपळ करायला पाहिजे, बाकीची धावपळ जशी करता तशी धावपळ आपण करायला हवी असं मला वाटत. या धावपळीने काय पदरात पडेल
मी असंही सांगणारी मंडळी ऐकलेली आहे की किती जमतो, किती धावपळ करतो, एवढी धावपळ करून क्षेत्रात नको, मग क्षेत्रात यायचं नाही तर कुठं जायचं? नुसतं घरी बसून आहे तसं तुला कोणी घरी पाहून शिकवणार आहे का? असं असल्यामुळं धावपळ करतच तुम्ही करायला पाहिजे असं तुम्ही. बाकीच्या जीवनाला पर्याय नाही आणि इथं पर्याय आहे म्हणून आपण बरीच सवलत घेतो असं मी तुम्हाला म्हणतो. तसं घेण्याचं काही कारण नाही. म्हणून शनिवार, रविवार, सकाळ, संध्याकाळ आणि तुम्ही त्याचा पुस्तक लावू शकता. पण तुम्ही जर तुमच्या सातला घरी येत असाल तर साडेसात पावण्यात लागणार असता आपलं जे गुरुवारचं केंद्र असतं त्या केंद्रात तुम्ही ज्ञानेश्वरी असते तेव्हाची वेळ जर माहिती झाली तर साडे नऊ ते सव्वा दहा होती आणि तेव्हाच्या शांत पुण्याच्या वेळेला पावणे नऊ वाजता येणं तुम्हाला काय अडचण? जर आठला घरी येत असता नाही होते एकदा आयला मग बाहेर पडायला म्हणूनच आपल्या ठिकाणी समाधान, प्रेम, आनंद. कारण आपल्या आपल्याला आपले जे विचार मलिन होतात तर ते कुठेतरी श्रवणाने साफ करायला नको का? तसे जर आपण केले तरच हे होणार आहे. नंतर मग हे रडगाणं कायमच राहील. भक्तापेक्षीचं जीवन आहे प्रत्येकाचंच आहे आणि आम्ही प्रेमभावात अभ्यास करत असणार. तुमच्या समोर भगवंताची सांगलेलं एक कोरं आहे असं आपण तुम्हाला ते कोरं तुमच्या आयुष्यामध्ये सोडवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते सोडवायलाच लागणार आहे. तरुण वयात भीतीने जर सोडवलं तर हळूहळू समाधानाची पातळी, स्थिरतेची पातळी ही नक्की तुम्ही गाठू शकाल आणि त्या पातळीतून तुम्ही मग व्यवहार करा. मी असे अनेक प्रयोग केले. बस म्हणून जाताना बसमध्ये बसलेले जे सहप्रवासी आहेत बस म्हणून जावं लागत असते तर घ्यायला आलेल्या कंडक्टरकडे प्रेमाने पाहता येतं का? बरोबर हे सहप्रवास हे प्रेमाने याचा अर्थ काय? विश्वास आहे. हे समाधान आणि प्रसन्नता मिळालेली आहे ती प्रसन्नता तुम्ही जर दुसऱ्याकडे पाहताना तुमच्या डोळ्यात त्याला जाणवली तर तो तुम्हाला प्रसन्न केला आहे प्रेमा त्याचा प्रतिसाद असेल. मला असं झालं की मी गाडी चालवत असताना तीन मुलं एकमेकांच्या मागोवरती तर त्यांना माझ्या गाडीतून एकदम पुढे जायचं त्यांना समजा माझ्या गाडी कशी ती घेते थांबली आणि त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिजे तर मी त्यांच्याकडे पाहून राहू दे राहू दे दादा त्याच्याऐवजी तू कुठून आला असं जर त्यांना विचारलं तर काय होणार आहे रस्त्यावर कितीतरी लोक जाणार येणाऱ्यांना असा हा सर कसा चालला आहे असं बऱ्याच वेळेला विचारतात. तर साधं प्रेमाने पाहण्याचा प्रश्न आहे, प्रेमाने दोन शब्द बोलण्याचा प्रश्न आहे. हे जर समजलं नाही पण हे तेव्हा जमेल जर तुम्ही आत शांत असाल, तुम्ही जर समाधानी असाल, आत्मसमाधानात असाल तर आणि आत्मसमाधानात ध्यानामुळे असाल, तुम्ही नामस्मरणामुळे असाल, तुम्ही संत संगतीमुळे असणार, तुम्ही श्रवणामुळे असाल, असं जर असेल तर कोणाही व्यक्तीला कामावून घ्यायला तुम्हाला अडचण नको तर म्हणजे यायला अशा अशा प्रकारे अच्छा मंदा देवी का तारा देखी तर असून आपण त्या तऱ्हेने अभ्यास करणारे असू तर आपल्याला प्रेम भावाने राहतात. जाता जाता सगळ्यांचं कल्याणाचं चिंतन तर जाणं आपल्या जी व्यक्ती दिसते तिथं स्वामीची कल्याण करू परमात्मा त्यांचं कल्याण करू असं म्हणायला पाहिजे. त्याच्याऐवजी म्हणून आपण आपली जर प्रवृत्ती आकांक्षा आत्मसुख होण्याची असते तर आपल्याला प्रेमभाव आपली आत्मप्रवृत्ती जर साधली असते तर आपल्याला आपली आत्मप्रवृत्ती जर सामान्य किंवा वैताग्याने घेतली असते तर आपल्याला ऐकत म्हणून बाहेर जे जग आहे ते आपल्या तज्ञाच्या अंतरावर बाकी आणि जरी एखादा वेळावाकडा व्यवहार करणारा जर भेटला तर तो अपघात स्वतःवा आणि कमी आहे कारण व्यावहारिक पातळी फक्त देवाणी घेवाणी चालू शकते. तेच कारण म्हणतात की शब्दी पत्ता प्रथम देवाण हा शब्द आहे शब्द आहे रत्नामध्ये देखील देणं देणं असा शब्द आहे घेणं देणं असा शब्द नाही म्हणून देणं आणि घेणं पेरणं आणि उगवणं हा निसर्गाचा नियम आहे. तर जर देवाणघेवाण चालू असेल तर किती सोपं आहे आपली देवाणघेवाण विचाराची आपली प्रायव्हसी मला अशी अशा व्यक्ती मिळते की आपला पगार वाढलेला पाहिजे तर सांगत नाही आपलं इन्क्रीमेंट झालं तर सांगत नाही. ऑफिसमध्ये माझा एक सहकारी होता तो म्हणाला की दोन इन्क्रीमेंट माग म्हणजे दोन वर्षापूर्वी जो पगार होता तर तो वेगळीच पगार आहे असं तो बायकोला सांगतो. पुढच्या वर्षी अजून एक फ्लॅट वाढली तर दोन वर्षापूर्वीच एक वाढली असं का करतो ती नोकरी करते कधी कधी मला पण किती मोठा नाही जर ते सांगितलं तर मग माझ्याकडून काही तर हे मग आता मी हे मग सांगतोय त्याच्यात तरी तिकट दिसते अशा वेळेला काय करायचं असे बरेच प्रश्न येऊ शकतात आणि असं असल्यामुळे आपण बदलायलाच तयार होतो. जे मूळ मुद्दा आहे ते आपण बदलायलाच तयार होतो. आपण बदलायला तयार म्हणून झाल्यामुळे जर आपल्याशी वागतात बदलायला तयार तर असं स्वामीजी असं म्हणायचं जर करतो हजार पर्सेंट मला कशा करतात स्वामीजींना आपण आपण जर विचार केला आपण आपल्या आई वडील आपल्याला त्यांच्या मनामध्ये शुद्ध इच्छा आहे हेच तर निश्चित आहे. अशी जर शुभेच्छा असेल तर जर आपल्याला कळत होतं त्यांचं तर आपण ठेवून तर दुसऱ्यालाही कळेल थोडा करायला वेळ लागेल आपल्यालाही तयार व्हायला वेळ लागेल पण असं पदंत पदंत बनत जावे असं जरूर करावं असं आपल्याला शक्य नाही तर आपण पुढे पाहू टाकावं नाही तर मग आपण हे केलं की लोक गैरफायदा घेतात असल्यामुळे कोणावर विश्वासच करायचा नाही. मग
मार्गदर्शन
म्हणून आचारसंहितेच्या व्यावहारिक जीवनात प्रेमभावाचा अभ्यास कसा करावा, प्रेमभावाचा अभ्यास करण्याची प्रसंगता शांत राहण्याचा आनंदात राहण्याचा तुमच्या अवतीभोवती प्रेम करायला तुमच्या अवतीभोवती शांती त्याच्या आकर्षणाने लोक तुमच्यावर प्रेम करतील असं होईल. कारण सकाळी जशी असली तरी प्रत्येकाला त्याची गरज आहे, ते जर आपल्यापाशी असते तर सहज म्हणतात दोघी जन्म साधू केले सवचे धनजी बहुमी केले मग ते भाग्य पुरुषी देवीने सावकाश दोघी असा की धन साधायला तुम्ही केला तर त्या धनाला हात लावल्याबरोबर तो धनातच तो शून्याचा आणि मग त्याचं सेवन इतर भाग्य पुरुषांनी करावं त्याच्या सहवासात तसेच स्वरूपानंद स्वामी तसा एखादा उत्तम साधन संत जसे असतात तसं होण्याचा थोडा बहुत तरी अधिकार आपल्याला आहे का नाहीये आपल्याला पूर्ण शक्यता आहे. आपण फक्त प्रयत्न प्रयोग करण्याची गोष्टी आहे असं मला वाटतं. आत्मसंस्कारीच्या गावाने जीवनात प्रेमभावाचा अभ्यास कसा करावा आणि आता फार सुद्धा व्यक्ती नाही असं म्हणतो ते तुम्हाला सांगतो की सांगितलं जाणार गुरुवारी सप्तमी आहे, शुक्रवारी शिबिर आहे आणि शुक्रवारपासून ते या डिसेंबर पर्यंत पाच शिबिर म्हणतात. ते बसून आहे, ते रिटायर्ड आहे, सांगितलं पूर्ण आहे, दिवस काय काही करत नाही पण कामामध्ये म्हणून आहे तरी मला काही आहे. मी तसं वया वयो परत येईल असं मला काही आहे असं मला वाटत अशा प्रकारे जर आपण आपल्या सगळ्याच कामांच्या मदत असा एक रिलॅक्स ऍटिट्यूड हा ठेवलाच पाहिजे. त्याचाही ताण घेतो शरीरावर पण जो स्वाभाविक ताण आहे तेवढा त्याच्यापेक्षा अधिक ताण जर आपण ओढून घेतला तर काय होणार. म्हणून 22 तारखेला शिबिर आहे, 29 ला शिबिर आहे, 6 आहे, 13 आहे, त्याच्यानंतर 22 आहे तर काय छोटा पुढचा 27 आहे, 24 शिबिर आहेत. पण म्हणून आत्ता डोकं धरून बसण्याचं काय काय आता तुमच्यावर आनंदात आहे असं जर म्हटलं तर मग घटादृष्टीचं तुम्हाला एवढं काय म्हणून घटादृष्टी आपल्या पातळीवर सगळ्यांना केली असते ती नाही आहे. आता तिथेही गडबडीचं जरी प्रेशर असं नक्रम असला तरी तिथं शांत ऍटिट्यूडनी चलत शांत अतिशय आहे धावपळ तरी ते सारखं तिकडे नाही मनाच्या जिज्ञासांची असं असल्यामुळं आजच्या या घटादृष्टीच्या काळात आपण प्रसन्न राहू शांत राहू प्रार्थना समाधान आपल्या विचाराची सफाई झाल्यामुळे आपण प्रसन्न राहतो आणि मग सहज आपल्या भोवती प्रेम भाव हा प्रसूत असतो. मला असं वाटतं आपण सगळे जे करता आहात हा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील असं म्हटलं तर आपण करतो की मनोविधीला श्रीज्ञानेश्वर महाराज की स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सब संतन की जय.